आता म्हणजे करू की नाही मला कळत नाही, थोडीशी नक्कल नाही स्टाईल जरा. आमचे बाळासाहेब आम्हाला ज्यावेळेला गाणे शिकवतात त्यावेळेला ते कसं गातात. सूर द्या.
हॅलो, खरं म्हणजे आता मी कसा गाणार आहे आपण थोड्या वेळ बघणारच आहात.
पण हे गाणं ते घरात शिकवताना कसं गात, तुझी इच्छा नसेल तर मी सांगत नाही. तुझी इच्छा नसेल तर नाही सांगत.
जरूर सांग.
घेतो कणत उषाला अशी ताण फेकतो तसं आपल्या अंगावर की आपण घेतली पाहिजे ती. आता फडके साहेबांनी जरी हे गाणं गायलं बाळासाहेब जर म्हणाले फडके साहेबांना तुम्ही गा. सूर द्या. घेतो कणत उषाला. आता मी फारच धाडस करते. ह्यांनी पाकिस्तानात सांगितलं की या बहिणी चांगल्या गात नाहीत पाकिस्तानमधनं आर्टिस्ट, त्या आता सूर द्या. दीदी आली. बाळ बरोबर लागतंय ना माझं सूर? नाही म्हणजे मी काय म्हणते की रेकॉर्डिंगच्या आतमध्ये बरोबर येतोय ना सूर? सूर द्या. फार मोठं धाडस केलं मी फक्त तुमच्या भरोशावर की तुम्ही याला खेळकरपणाने घ्याल, त्यात काही कुणाचंही नाही आहे. आता गुलाम अलीनं जर गायला सांगितलं तर कसं गातील ते.
आदाब जी आदाब जनाब, मौसम बड़ा ही खराब है, कोई बात नहीं फिर भी गा लेते हैं.
गेले त्यायचे रान, गेले द्यायचे रान, गेले द्यायचे रान, रान, गेले द्यायचे रान, गेले द्या गेले द्यायचे राहून, राहून गेले द्यायचे राहून, गेले द्यायचे राहून, राहून
जी. अदा ऐसे हो जी चंगे हो.